डायरेक्टर्स डायरी 30 ऑगस्टसाठी. लबाड जोडी ती इमले माळ्या, गुणवंतांना मात्र झोपड्या. एका प्रसिद्ध चित्रपट गीताच्या या ओळी माणसाला अंतर्मुख करतात. खरोखरच समाजातली काही विचित्र परिस्थिती पाहिली, ऐकली की या गाण्यांचा साक्षात आपल्याला प्रत्यय येतो. परवा अशीच एका व्यक्तीबद्दल माहिती वाचली आणि तेव्हापासून या गाण्याच्या ओळी सारख्या मनामध्ये येत आहेत. रामप्रकाश ओझा हे त्या व्यक्तीचं नाव. वय 45 वर्ष. लखनौ विश्वविद्यालयाच्या अनेक पदव्या मिळवण्यामध्ये रामप्रकाशचं तरुणपण गेलं. त्याच्या या कष्टाच्या मोबदल्यात त्याला काय मिळालं? फक्त उपेक्षा. आणि या उपेक्षेमुळेच एक प्रतिभाशाली माणूस दुःखद परिस्थितीशी सामना करतोय. 1969 मध्ये लखनौ विश्वविद्यालयातून प्राचीन भारतीय इतिहास हा विषय घेऊन रामप्रकाश हा पहिल्या वर्गामध्ये MA ची परीक्षा पास झाला. इतकंच नव्हे तर पहिल्या क्रमांकानं तो उत्तीर्ण झाला आणि त्यामुळे दीक्षांत समारंभामध्ये कुलपतींच्या हस्ते त्याला सुवर्णपदक देण्यात आलं. यानंतर रामप्रकाशने अनेक पुस्तकं लिहिली. ही पुस्तकं आजही लखनौ विश्वविद्यालय आणि इतर विश्वविद्यालयातून क्रमिक पुस्तकं म्हणून शिकवली जात आहेत. रामप्रकाशने इंग्रजीतून सुद्धा अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. पण त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती आणि त्यामुळे प्रकाशकांनी अल्प किमतीमध्ये ही पुस्तकं खरेदी केली आणि ते स्वतः पैशांच्या राशी कमवू लागले. वारे नियती. लेखकांना प्रकाश देणारा स्वतः मात्र अंधकारमय जीवन जगतोय. 1971 मध्ये रामप्रकाशने उत्तर भारत में प्राप्त अभिलेखों का सांस्कृतिक अध्ययन या विषयावर प्रबंध लिहून तो PhD साठी सादर केला. पण अद्यापही तो स्वीकारला गेलेला नाही. 1980 मध्ये रामप्रकाशने विश्वविद्यालयात लेक्चररच्या जागेसाठी अर्ज केला. पण वशिल्यापुढे या गुणी माणसाचं काही चाललं नाही आणि या घटनेमुळे रामप्रकाश अतिशय व्यथित झाला. त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. गेले 3 वर्ष तो आपल्यावरील अन्यायाची दाद मागतोय. पण न्यायाची ज्यांना चाड नाही त्यांना अन्याय कुठं आणि कसा जाणवणार? हल्ली रामप्रकाश काय करतो माहीत आहे? त्याच्या डोक्यावर पूर्णत परिणाम झालेला आहे. पण पोट तर भरलं पाहिजे. लखनौ विश्वविद्यालयाच्या आवारामध्ये तो सध्या रिक्षा चालवतोय. होय, एक सुवर्णपदक विजेता रिक्षा चालवतोय. भविष्यकाळात रामप्रकाशला न्याय मिळेल? आणि मिळेल तर केव्हा?